नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कबुस्त बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. भारत रशिया सहकार्य खंयच्याच देशा आड ना अशें रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी म्हळां. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक चलन धोरण जाहीर करतली. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन बिहार, उत्तर प्रदेश आनी हरयाणांत घातिल्ल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्रास्त्र आनी दारुगुळो तस्करी प्रकरणांत 4 जाणांक केल्या अटक. आनी काल गोंयांत जाल्ल्या एआयएफएफ सुपर कप फुटबॉल सर्तीच्या पयल्या उपांत्य फेरयेंत इस्ट बंगाल पंगडान पंजाब एफसीचेर 3-1 अशें जैत मेळयले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. हे चर्चे वेळार दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंधांमदलो प्रगतीचो नियाळ घेतले आनी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेर चर्चा करतले. चर्चे वेळार वेपार, अर्थवेवस्था, भलायकी सेवा, शिक्षण, संस्कृती आनी माध्यमांकडेन संबंधीत जायत्या कबलातींचेर सय जावपाची आस्त आसा. 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिषदेखातीर भारताच्या अधिकृत दौऱ्यार राष्ट्राध्यक्ष पुतीन काल सांजे नवी दिल्लींत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विमानतळार तांकां येवकार दिलो. राष्ट्राध्यक्ष पुतीन हांकां आयज सकाळी राष्ट्रपती भवनांत औपचारीकपणान येवकार दितले. ते राजघाटांत महात्मा गांधींच्या समाधीचेर फुलां ओंपतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे राष्ट्राध्यक्ष पुतीन हांच्या सन्मानार्थ मेजवानीचें आयोजन करतल्यो. भारत आनी रशिया हांणी आपली रणनिती भागीदारी जाहीर केल्ल्याची 25 वर्सां पुराय जाल्यात अशें आमच्या खबराकारान कळयलां. भारत रशिया सहकार्य खंयच्याच देशा आड ना. ताचो एकमेव उद्देश म्हळ्यार दोनूय देशांच्या राष्ट्रहितांचें रक्षण करप होच आसा अशें रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी म्हळां. कांय देशांक रशिया कडेन लागींचे संबंद आशिल्ल्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेंत भारताची वाडटी भुमिका आवडना आनी राजकीय कारणां खातीर आडखळ निर्माण करून भारताचो प्रभाव उणो करपाचो यत्न ते करतात अशें रशिया बरोबरच्या भारताच्या उर्जा संबंदा विशीं उलयतना पुतीन हांणी म्हळें. भारता बरोबरच्या रशियाच्या उर्जा सहकार्याचेर चडसो कांयच परिणाम जावंक ना अशें पाश्चात्य देशांनी रशियाचेर घातिल्ल्या निर्बंधा विशीं उलयतना तांणी सांगले. पुतीन हांणी तांच्या 2 दिसांच्या भारत दौऱ्या आदीं एका टीव्ही चॅनलाक दिल्ल्या मुलाखतींत हें विधान केलें. जर अमेरिकेक रशिया कडून तेल खरेदी करपाचो अधिकार आसा तर भारताकूय हो अधिकार कित्याक आसचो न्हय असो प्रस्नूय रशिया कडून भारतान कच्चे तेल खरेदी करपाच्या मुद्द्याचेर अमेरिकेचो आक्षेप भायर येताना पुतीन हांणी केलो. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक चलन धोरण जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीन बिरेस्तारा मुंबईत 3 दिसांच्या चर्चासत्राक सुरवात केल्या. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आयज हे विशीं म्हायती दितले. हातूंत रिणाच्या दरात 25 बेसीस पॉयंट उणो करपाचो आस्पाव आसूं येता अशें तज्ञांचें मत आसा. केरळांत तिरुवनंतपुरमांत शांगमुगम दर्यादेगेर एका शानदार ऑपरेशनल प्रात्यक्षिकान नवो दीस मनयलो. कार्यावळींत महासागर उपक्रमाच्या व्यापक दृश्टीकोनांतल्यान मार्गदर्शीत हिंदस महासागर क्षेत्रांतलो प्राधान्य सुरक्षा भागीदार म्हूण नौदळाचे ऑपरेशनल प्लॅटफॉर्म आनी तांचो संकल्प प्रदर्शीत केलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नौदळ दिसा निमतान सगळ्या भारतीय नौदळ कर्मचारी, माजी सैनीक आनी तांच्या परिवाराक परबीं दिल्यो.
सेना परिवार के सभी सदस्यों को नेवी डे पर विशेष रूप से बधाई देता हूं. आपके लिए ही कहा गया है, चलो नई मिसाल हो, बढ़ो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नहीं, बढ़े चलो, बढ़े चलो. समंदर में हमारी नेवी देश की समुद्री सीमाओं और व्यापारिक हितों की सुरक्षा के लिए तैनात रहे. आज चाहे ऑफशोर पेट्रोल वेसल्स हो, सबमरीन्स हो या एयरक्राफ्ट कैरियर्स, आज भारत की नौसेना की ताकत अभूतपूर्व गति से बढ़ रही.
जल जीवन अभियानाखाला 15 कोटीं परस चड घरांक नळाच्या उदकाची जोडणी दिल्ल्याचे सरकारान म्हळां. लोकसभेत काल प्रस्नोत्तराच्या वरा वेळार पुरवणी प्रस्नाक जाप दितना जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांणी म्हळे.
राज्यों में 90% पैसा केंद्र सरकार की ओर से उनको वित्तीय सहायता दी जाती है. इस बार भी 67,000 करोड़ रुपया इसके लिए आमंत्रित किया गया है, मगर कई राज्यों से बहुत सी कंप्लेन इसके बारे में आई. माननीय प्रधानमंत्री श्री मोदी साहब ने अभी भी एक निर्देश दिया और बार बार दिया है कि ये जो योजना है वो लोगों के घर में पानी देने के लिए बनी है. अभी तक इसके अंदर करीब 4,000 लोगों को ब्लैकलिस्ट किया गया.
यह खबर तुम्हें आकाशवाणी पणजी केंद्रावेलान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार आसतले। ह्या दौऱ्या वेळार घरमंत्री अमित शाह अहमदाबाद, गांधीनगर, वावथरण आणि बनासकाठात खुपशा कार्यावळींनी हजर रावतले। अहमदाबाद महानगरपालिकेच्या खुपशा महत्वाच्यो मुळाव्यो सुविधा आणि भौशीक उपेगी प्रकल्पांचे उक्तावण ते करपाची आस्त आसा। राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन एका संघटीत बेकायदेशीर शस्त्रास्त्र आणि दारुगोळो तस्करी प्रकरणात 4 जणांक अटक केल्या। एनआयएच्या 22 पथकांनी 3 राज्यांनी खुपशा सुवातांनी धाडी घाल्यो। तातूंत बिहारच्या नालंदा, शेखपुरा आणि पाटणा जिल्ह्यातल्या 7 जाग्यांचेर, उत्तर प्रदेशाच्या औरेया जिल्ह्यात 13 सुवातांनी आणि हरयाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या 2 सुवातांचो तातूंत आसपाव आसा। ह्या वेळार व्हडा प्रमाणात वेगवेगळी कॅलिबरची शस्त्रां आणि दारुगोळो, 1 कोटी रुपयांपरस चड किमतीची रोख रक्कम, गुन्हेगारी डेटा आशिल्ली खुपशी डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणां आणि बनावट आणि संशयास्पद वळखपत्रांसहित कागदपत्रां जप्त केल्या। हालीच्या काळात ईशान्य भारत हो देशात विकासाचो केंद्रबिंदू झाला असे काल नवी दिल्लीत माध्यमांकडे उलयतना केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी म्हळे, केंद्र सरकारान राबयिल्ली वेगवेगळी धोरणां आणि कार्यावळी वरवीं कनेक्टिव्हिटी आणि दळणवळणासहित ह्या प्रदेशात जलद वाढ झाल्या असे तांणी सांगले। हे वेळार मुखार उलयतना तांणी सांगले,
विशेष रूप से मान्यता दी और नॉर्थ ईस्ट का साथ साथ देश का हर प्रांत को विकास के रास्ते पर ले जाने में उन्होंने जो भी विशेष रूप से कदम उठाए। नॉर्थ ईस्ट को एक इम्पोर्टेंट हब, अलग अलग सेक्टर की हब बनाने के लिए भी जो भी कदम उठाया गया है, इसलिए एक्ट ईस्ट पॉलिसी लाए, एक्ट ईस्ट पॉलिसी को फिर ट्रांसलेट किया एक्शन में, जमीनी हकीकत से जोड़ा और इसलिए अलग अलग program policy have been adopted for the speedy growth of Northeast. As a result, this particular part.
विदेश व्यवहार मंत्रालयातले सचिव अरुण के चटर्जी हांणी काल तांचे ओमानचे समपदस्थ शेख खलीफा अलहार्थी हांचे बरोबर 14व्या भारत ओमान धोरणात्मक सल्लागार गटाच्या बसकेचे सह अध्यक्षपद सांभाळे। दोन्ही वटेन भारत ओमान भोवआयामी धोरणात्मक भागीदारीचो नियाळ हे वेळार घेतलो असे विदेश व्यवहार मंत्रालयान एका सोशल मीडिया पोस्टात म्हळा। चर्चे वेळार परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेर लेगीत चर्चा झाली। गोय मुखेल कार्यकारी अधिकारी पंगड हांणी पणजे नगरपालिका मार्केटाक भेट दिली। जायत्या जणांनी गणना फॉर्म भरपाविशी आपले अणभव आणि एसआयआर 2026 विशीं आपली मतां सांगली। हो जागृत आणि सहभागी मतदारांक चालना दिवपाचो यत्न आसा।
आता सध्या एसआयआर जो चालू आसा, सो तुमच्या बीएलओन तुमकां एनुमरेशन फॉर्म दिले आसतले न्ही?
फॉर्म दिले, फॉर्म फिलिपूर आमी दिले, पोपिनलान दिले।
तुमचे ताजे किती प्रतिक्रिया आसा? बीएलओन तुमची मदत केली त्या खातीर?
पळय, ऑलरेडी बीएलओन दिले आमकां आनी ऑलरेडी आमी फील करून तेणा येवन दारा फडे येवन येली फॉर्मा येनी बीएलओन।
ओके, आनी तुमकां अशें भरतना बीन त्रास बीन
ना? ना, कांय जावना, तेणे हेल्प केला आमी
दिवन भरून दिले सुद्दां आमी।
आनी तुमच्या बीएलओन तुमची मदत केल्ली?
हय, बीएलओन जेन्ना फॉर्म हाडून दिले तेन्ना म्हाका तेणी एक्सप्लेन केले।
हय दिले, आमी बरोवन ते सबमीट बी केले,
असं
आमी भरले।
बीएलओन तुमची मदत केली त्या खातीर?
बरोबर केल्या।
आणि तुमचे एसआयआर आता जे गोयांक ताजे विशी किरे म्हणणे आसा, किरे प्रतिक्रिया आसा तुमचे?
माझ्या हिशोबान ते बरे।
हवामान। भारतीय हवामान खात्यान पंजाब, हरयाणा, उदेंत राजस्थान आणि झारखंडात आज थंड लारा पातळपाचो अदमास उक्तायला। तसेच हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि ओडिशाच्या वाठारांनी धुके पडटले असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। ते भायर तामिळनाडू, पुद्दुचारी आणि करायकल हांगा गडगड आणि वीज पडपासयत व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा। काल गोयात जाल्ल्या एआयएफएफ सुपर कप फुटबॉल सर्तीच्या पहिली उपांत्य फेरयेत इस्ट बंगाल पंगडान पंजाब एफसीचेर 3-1 अशे जैत मेळले। इस्ट बंगालकडच्यान मोहम्मद वसीम रशीद, केविन सिपील आणि शॉल कॅस्प्रोन हांणी दरेकी गोल केलो, तर पंजाबकडच्यान डॅनियल रेमेरेझीन 1 गोल केलो। निमण्या फेरयेत आता इस्ट बंगाल पंगड एफसी गोवा पंगडा आड खेळटलो। दुसऱ्या उपांत्य फेरयेत एफसी गोवान मुंबय सिटी एफसीक हारयले। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले। भारत रशिया सहकार्य खंयच्याच देशा आड ना अशे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी म्हळा। भारतीय रिझर्व्ह बँक आज आपले द्विमासिक चलन धोरण जाहीर करतली। राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन बिहार, उत्तर प्रदेश आणि हरयाणात घातिल्ल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्रास्त्र आणि दारुगोळो तस्करी प्रकरणात 4 जणांक केली अटक। आणि काल गोयात जाल्ल्या एआयएफएफ सुपर कप फुटबॉल सर्तीच्या पहिल्या उपांत्य फेरीत इस्ट बंगाल पंगडान पंजाब एफसीचेर 3-1 अशें जैत मेळयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.